नमस्कार मित्रांनो, छिंदवाडा मोबाईल वाणी करता मी योगेश, आणि आज आमच्या सोबत भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महासचिव हरीश देशमुख सर जुळलेले आहे, जो की डॉक्टर हरिसिंग गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्कार 2023 वितरण समारोह आणि याच्याबद्दल असलेली जानकारी आज आमच्या सोबत साझा करणार आहे. तर समितीचे महासचिव हरीश सर जुलिले, हरीश सर मोबाईल आणि तर्फे आपलं हार्दिक स्वागत आहे. सर
नमस्कार. नमस्कार
सर, कसं पाहता की जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, सिमिमो झाडे फाउंडेशन तर्फे जो डॉक्टर हरिसिंग गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्कार करिता सर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची निवडणूक झाल्याबद्दल सर आपली काय प्रतिक्रिया आहे? सर
खरं म्हणजे नमस्कार.
जी,
सिमो झाडे फाउंडेशनचा उपक्रम असलेला नागपुरातील डॉक्टर सत्यनारायण नुवाल गुरुकुल व्यसनमुक्ती केंद्रातर्फे एक सर्वोत्कृष्ट एक सामाजिक कार्यकर्त्यांना पुरस्कार दिला जातो आणि त्या सामाजिक संस्था किंवा व्यक्तींना देतात आणि त्या पुरस्काराचं नाव आहे डॉक्टर गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्कार. तर या प्रकारच्या पुरस्कार अगोदर देशातल्या वेगवेगळे जे सामाजिक कार्यकर्ते त्यांना देण्यात आलेला आहे. यावर्षीचा पुरस्कार अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीला देण्यात येत आहे आणि हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी समितीचे सगळे पदाधिकारी, समितीचे संस्थापक संघट प्राध्यापक श्याम माणूस सुद्धा उपस्थित राहणार आहे. अशा प्रकारचा हा पुरस्कार जो आहे शनिवार दिनांक 9 सप्टेंबर 2023 ला सायंकाळी 4:30 वाजता नागपूरच्या डॉक्टर वसंतराव देशपांडे सभागृहात तो सगळे मानिने यांच्या उपस्थितीत तो देण्यात येणार आहे.
जी सर, सर का पाहता की प्रमुखतेने कोणत्या कार्याला करिता ह्या पुरस्कार साठी निवडणूक केलेली आहे आणि पुरस्कार करिता हे झाला जागा झाली आहे, त्याच्यासाठी सर का पाहता हे कोणत्या? जी
बरोबर आहे. तर हा काय की सामाजिक कार्यासाठी व्यक्तिगत पुरस्कारही देतात, परंतु समितीने हा व्यक्तिगत पुरस्कार स्वीकारला नाही. प्राध्यापक श्याम माधवांनी व्यक्तिगत पुरस्कार स्वीकारला नाही. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही गेल्या 40 वर्षापासून काम करते आणि या समितीचा उद्देश समाजामध्ये वैज्ञानिक जनजागरण करण्याचं काम आहे. मंत्र्याने खाट चालण्याचा दावा करणारा खटोली बाबा, त्याचा भंडापूर केला. जो बळीराम बाबा जो होता की आपल्या मंत्र्याने पाठ फिरवतो, त्याचा तो त्यांनी जमिनीमध्ये समाधी लावण्याचा दावा केला होता, त्याचा भंडापूर केला. लष्करी बाब मंत्र्याने पाठ फिरण्याचा दावा केला. अशा आणि 1982 ला अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना झाली, प्राध्यापक श्याम माणूस यांनी केली आणि वैचारिक अधिष्ठान त्याला प्राप्त करून दिले. आणि ही समिती कोणत्याच देवाधर्माच्या विरुद्ध नाही, पण देवाधर्माच्या नावावर ढोंग आणि शोषण याला कडाडून विरोध करते. यानंतर अनेक बुवा बाबा, शकुंतला देवी ती फास्टरचा कांकुर्ण ज्योतिषी म्हणून स्वतःला म्हणायची, तिचा फंडा पण नागपूर लेख केला. शुभदा सुंदरदास बाबा, कृपालू महाराज जे मोक्षप्राप्तीच्या नावाने महिलांचं शोषण करत देशामध्ये सुप्रसिद्ध असे लोक होते, त्याचाही भंडापूर केला. नकली फरीद बाबा की त्याचं म्हणणं होते की पायाला तुम्ही राखड लावली की तुमचा रोग दुरुस्त होतो, मी देवाचा अवतार आहे म्हणून. मुनुद्दीन शमसुद्दीन कादरी, कृपालू महाराज जो की देवाशी संपर्क साधतो आणि तुमचे विचार सांगतो. असे अनेक अवधूत बाबा जो पाण्यामध्ये समाधी लावण्याचा दावा करत होता आणि 9 दिवस समाधी लावतो आणि मग शक्तिपात करतो, त्याच्यामुळे इथे त्यांनी मोठी बुवाबाजी सुरू केली. 100 बाबांचा झुंड त्या ठिकाणी आणला होता, समितीने त्यांना गजाळ केलं. इतकंच नाही, विदेशी पादरी जी चंगाई सभा बांधवतात की लंगडे चलेंगे, गुंगे बोलेंगे और बहिरे सुनेंगे, ऐशी शक्ती ऐशी चंगाई सभा में होती है. लोकांना आव्हान करायचे, जाहिराती द्यायचे, त्यांना आम्ही आव्हान केलं आणि नागपूरला एक मोठा मोर्चा निघाल काढ लागे. लंगडे लुले बहिरे जर तुमच्यामध्ये दैवी शक्ती असेल त्यांना तुम्ही दुरुस्त करून दाखवा. तर पोलिसांनी आम्हाला अटक केली, परंतु त्यानंतर पोलिसांना पटल्यावर विदेशी पादरींना म्हणजे पहिल्यांदा जगामध्ये अशा 4 लोकांना इथे अटक झाली. ते बोलका पत्तर म्हणजे केवळ केवळ एखादा खडा घेतल्याने रोगमुक्ती होते, प्रमोशन होते, पत्नी मिळते, परदेश गमावणे, सगळे जे दावे केले जातात त्या बोलका पत्रला हा साधा सिलिकॉन डायऑक्साइडचा गोटा आहे, म्हणजे याच्यामध्ये कोणतीच दैवी शक्ती नाही. परंतु या खड्यामधून किरण निघतात, शरीरावरती वलय निर्माण करतात आणि अशा प्रकारचे येणारे संकट थोपवतात. हा नकली खडा आहे तर म्हणून याला सुद्धा ह्या ज्योतिषाला म्हणून जर पटवर्धनला नागपूरला अटक केलं होतं. पायलट बाबा जमिनी पे समाजी लावण्यात दावा केला. असे अनेक उदाहरणं सांगता येईल. आणि इतकंच नाही, नागपूरला जादू टोना विरोधी परिषद भरवली होती की ज्या ठिकाणी जादू टोण्याच्या नावावर भूतप्रेताच्या नावावर लोकांना मारहाण केली जाते, त्यांची धिंड काढलं जाते, अशांना संरक्षण देण्याचं काम करते. अनेक बुवा बाबा मांत्रिक भगर जे भूत भानामती मंत्र तंत्र जादू टोना ह्या ज्या अघोरी विद्या म्हणतात याला कोणताच वैज्ञानिक आधार नाही आणि यासाठी लोकांचं शोषण केलं जातं, याच्या विरुद्ध सातत्यानं समिती काम करते. महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश या भागातही दौरे काढते. म्हणून ह्या समितीचं काम पाहता, इथं पसारा पाहता, हे फार महत्वपूर्ण सामाजिक काम आहे, अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम आहे, वैज्ञानिक जाणीवाचं काम आहे. म्हणून आमची यावर्षी सिमो फाउंडेशनच्या वतीने आमची निवड करण्यात आलेली आहे आणि हा पुरस्कार देण्यात येत आहे.
जी सर. सर माझा पुढचा प्रश्न हा आहे का, पुरस्कार चे मध्ये मिळलेली राशी आहे तर त्याचा उपयोग समिती कोणत्या अभियानाकरिता सर याचा उपयोग करण्यात येईल?
नाही, समितीला हा एक म्हणजे सन्मान आहे. समितीला त्या अशी आम्ही कोणत्याच प्रकारचं डोनेशन किंवा कोणत्याच प्रकारचे शासकीय ग्रँट आम्ही समिती कधीच घेत नाही. आणि शासकीय एनसीएसटी तर्फे जी आम्हाला 30 लाखाची एक ग्रँट मिळाली होती अंदाजे जवळपास, त्यासाठी आम्ही 5 राज्यांमध्ये प्रोजेक्ट राबवला होता. यानंतर आम्हाला कोणत्याच प्रकारची अशी शासनाकडून ग्रँट मिळेल नाही. हा जो आम्हाला निधी आहे हा आम्ही तसेही कोणतेही काम म्हणजे लोकांच्या वर्गणीतून हे करत असतो. आम्हाला भंडाफोड करण्यासाठी, प्रबोधन घेण्यासाठी, शिबिरे घेण्यासाठी किंवा अभियान राबवण्यासाठी डॉक्टर आपल्या जर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अभियान, राष्ट्रसंत गाडगेबाबा अभियान, जनप्रबोधन अभियान आम्ही काढतो. या सगळ्या अभियानासाठी याचा उपयोग केला जाईल आणि जनतेमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार पोहोचण्यासाठी आम्ही सगळं काम करत असतो. आपल्याला एक विषय अजून सांगू इच्छितो सर, की हा पुरस्कार सोहळा जो आहे सिमो फाउंडेशनच्या वतीने आमचे मित्र भारती विकास झाडे, बळवंत मोरघडे, नानाभाऊ समर्थ, धनंजय तांबेकर यांच्या पुढाकाराने हा सगळा पुरस्कार देण्याचा हा सोहळा या ठिकाणी झालेला आहे. आणि डॉक्टर गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्कार दरवर्षी दिला जातो. इतकंच नाही, आमच्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निवड समितीचे सगळेच पदाधिकारी, मधुकरजी कांबळे असो, सुरेश धुरमुरे, रवींद्र खानविलकर, हरिभाऊ पाथोडे, अशोक घाटे, प्रशांत सापटे, शरद वानखेडे, छाया सावरकर, पंकज वंजारे, सुनील वंजारी, हे सगळे प्रयत्नशील आहे ना हा सोहळा चांगला होण्यासाठी. आणि या सोहळ्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामधनं जास्तीत जास्त कार्यकर्ते या कार्यक्रमाला यावे. आणि त्यानंतर आमची 9 तारखेला ही जाहीर हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणजे या कार्यक्रम जो त्यांच्या हस्ते होणार आहे, मुख्य अतिथी मान्य नितीनजी गडकरी, केंद्रीय वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्री ती उपस्थित राहणार आहे. इतकं सुषमा स्वराज्य ज्या वक्त्या आहे त्या शिवसेनेच्या नेत्या त्या पण या ठिकाणी येणार आहे. विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेता विधानसभा हे उपस्थित राहणार आहे. आणि श्री अनिल देशमुख माजी गृहमंत्री महाराष्ट्र राज्य हे उपस्थित राहील. आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलनचे संस्थापक संघट प्राध्यापक श्याम मानव उपस्थित राहील. आणि हा सोहळा समितीच्या पदाधिकारी समितीला देण्यात येणार आहे.
जी सर. तर त्याच्या आज भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हे पुरस्कार वितरण समारोह 9 सप्टेंबरला आयोजित केलेले आहे. आणि त्यांच्याबद्दल सोबतच समितीचे भविष्यात जे झालेले कार्यक्रम आहे आणि जे हे पुरस्कार निवडणूक केलेले आहे त्याच्याबद्दल
धन्यवाद. मोबाईल वाणीच्या निमित्ताने मी आवाहन करू इच्छितो की अंधश्रद्धा निर्मूलन कार्यात आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या जाणीवाच्या प्रसार प्रसाराच्या कारणामध्ये ज्या ज्या लोकांना आवड आहे त्यांनी जरूर ह्या पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित राहावं. आणि उपस्थित राहून तुम्हाला सगळ्यांना जाहीर निमंत्रण आहे. आणि हा अंधश्रद्धा निर्मूलन लढा मध्य प्रदेश, छत्तीसगड, आपल्या छत्तीसगड, मध्य प्रदेश, छिंदवाडा प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा आपल्याला करायचा आहे. म्हणून या कार्यक्रमाला तुम्ही सादर आमंत्रित आहात. हा एक सामाजिक कार्यक्रम आहे, खुला कार्यक्रम आहे, निमंत्रणाची गरज नाही. तर आपलं आम्ही निमंत्रण देतो अखिल भारतीय अंधश्रद्धा निवडणूक समितीच्या वतीने, आपण जरूर सहभागी व्हावे असे मला वाटतं.
जी सर. सर मोबाईल वाणीवर समय दिला त्याच्याबद्दल हार्दिक आभार सर. धन्यवाद सर. छिंदवाडा वाहिनी से आपका दोस्त योगेश. धन्यवाद.